chinimandi.com podcast.
थकीत एफआरपी प्रकरणी कारखान्यांना नोटिसा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसाची रास्त आणि किफायतशीर रक्कम थकवणाऱ्या साखर कारखान्यांनी 15% व्याजासहित थकीत एफआरपी द्यावी, अन्यथा संबंधित कारखान्यांना येत्या 5 दिवसात कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येतील, असा इशारा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. जिल्ह्यातील केन अॅग्रो, महाकाली, यशवंत शुगरकडे 19 कोटींची एफआरपी थकीत असून 15% व्याजाची रक्कम वेळेत दिलेली नाही. ती रक्कम देत नाहीत तोपर्यंत कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, अशी माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बीजी पाटील आणि आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी येथे बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की बळीराजा शेतकरी संघटना, आंदोलन अंकुश, जय शिवराय किसान मोर्चा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी साखर आयुक्तांची भेट घेतली आहे. सर्वच साखर कारखान्यांनी मागील हंगामात नियमांचा भंग केला आहे, त्यानंतर साखर आयुक्तांकडून कारखान्यांवर जप्तीची कारवाई झाली, पण त्याची अंमलबजावणी तहसीलदार स्तरावर झाली नाही. आजही सांगली जिल्ह्यातील कारखान्यांकडे 19 कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. कडेगाव तालुक्यातील रायगाव येथील केन अॅग्रोकडे 8 कोटी 35 लाख, कवठे महाकाळ येथील महाकालीकडे 7 कोटी 97 लाख आणि खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील यशवंत शुगरकडे 2 कोटी 52 लाख रुपये थकीत आहेत. या कारखान्यांना मागील थकीत एफआरपी व्याजासह दिल्याशिवाय गाळप परवाना साखर आयुक्तांनी देऊ नये अशी मागणी साखर आयुक्तांकडे केली आहे. यावर एफआरपीची रक्कम दिली नाही म्हणून कारखान्यांचे गाळप परवाने अडवता येत नाहीत. मात्र कारखान्यांनी 100% एफआरपी दिली आहे का हे तपासून गाळप परवाना देण्याची दक्षता घेता येत असल्याचं गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात 2018-19 या हंगामात 195 कारखान्यांनी गाळप केलं, त्यापैकी एफआरपी थकवल्यानं ऑक्टोबर महिन्यापर्यंत 68 साखर कारखान्यांना महसुली प्रमाणपत्र जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या कारवाईनंतर ऑक्टोबर महिना अखेर 155 साखर कारखान्यांनी 100% एफआरपी दिली आहे. उसाच्या उतार्यावर एफआरपी ठरत असल्यामुळे साखर कारखानदारांनी एफआरपी कमी दाखवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एफआरपीच्या काटामारीतून लूट होत आहे. ऊस घेऊन येणाऱ्या प्रत्येक वाहनातील उसाचा स्वतंत्र साखर उतारा काढण्यात यावा. वजनाच्या पावतीमध्ये किती उतारा लागला याचे आकडेही नमूद केले पाहिजेत, अशी मागणी साखर आयुक्तांकडे केली आहे, अशी माहिती बीजी पाटील यांनी दिली.